लेण्याद्रीच्या गिरिजात्मक या दैवताचं वास्तव्य पुणे जिल्ह्यात जुन्नरपासून 3 मैलांवरच्या लेण्यांमध्ये आहे. डोंगरावर दगडानं बांधलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर गिरिजात्मकाचं मंदिर दिसतं. मुख्य मंदिर दक्षिणाभिमुख असून देवालयासमोर सभामंडप आहे. गिरिजात्मकाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान, गणेश आणि शंकर यांच्या मूर्ती आहेत. गिरिजात्मकाची मुखपूजा होत नसून पृष्ठपूजा होते, कारण पार्वतीनं ज्या गुहेत तप केलं त्याच्या बरोबर मागं ही मूर्ती कोरली असा समज आहे. नाना फडणीसांनी या गणेशाचं मुखदर्शन व्हावं म्हणून डोंगर माथ्यावर चढून जाण्याचा प्रयत्न केला असता भुंगे आणि मधमाशांनी तो सफल होऊ दिला नाही, अशीही एक कथा प्रचलित आहे. भाद्रपद आणि माघ महिन्यात गिरिजात्मजाचे मोठे उत्सव साजरे होतात.
लीण्याद्रीचा तू गणपती गिरिजात्मज शोभतो, मूर्ती अशी तव साजिडी भक्तांचे मन लोभतो. जय जय गणनायका सुखदायका, हो जय जय गणनायका सुखदायका. लीण्याद्रीचा तू गणपती गिरिजात्मज शोभतो. चतुर्थीचा तो दिवस झाला, इथेच पार्वतीने मुरियास जन्म दिला. पुनीत भाद्र चतुर्थीचा तो दिवस झाला. रूप दिव्य ते असे लाभी निराकाराला, तयाची कीर्ती स्तुती पसरली दिगंताला. तयाची कीर्ती स्तुती पसरली
असे सांगाती, असे तुझा हात जोवे
जय जय कर्णनायका सुखदायक।